आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 17 जानेवारी. अस्सल विश्वास ख्रिस्ताच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्याची उत्कंठेने वाट पाहतो. ज्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची उत्कंठेने वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. इब्री लोकासपत्र 9:28. तुमची पापे ख्रिस्ताच्या रक्ताने दूर केली गेली आहेत आणि तो दुसऱ्यांदा दिसेल तेव्हा तो तुम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचवेल आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल. याची तुम्हाला खात्री पटावी म्हणून तुम्ही काय करावे? उत्तर असे आहे, ख्रिस्तावरील तुमचा विश्वास असा असू द्या की ज्यामुळे तुम्ही त्याच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्याची आतुरतेने वाट पाहाल. वरील वचन असे सांगते की जे त्याची उत्कंठेने वाट पाहतात त्यांच्या तारणासाठी तो दुसऱ्यांदा येत आहे. मग तुम्ही त्यासाठी कशी तयारी करावी? देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा केली आहे याची जाणीव तुम्हाला कशी होते आणि त्याला भेटण्यासाठी तुम्ही कशी तयारी करता? त्याच्यावर अशा प्रकारे विश्वास ठेवून की ज्यामुळे तुम्ही त्याच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्याची आतुरतेने वाट पाहाल. ख्रिस्ताच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्याची आशा आतुरतेने भरलेली प्रतीक्षा म्हणजे या गोष्टींचे प्रमाण आहे की आपण त्याच्यावर प्रीती करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्यावर खरा विश्वास अस्सल विश्वास ठेवतो. एक बनावटी विश्वाससुद्धा आहे आणि हा असा विश्वास आहे जो फक्त नरकापासून सुटका करून घेण्याइतकाच मर्यादित असतो, परंतु ख्रिस्तासाठी त्यात कोणतीही उत्कंठा नसते. अशा प्रकारचा विश्वास तारत नाही. असा विश्वास ख्रिस्ताच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्यासाठी आतुरता निर्माण करत नाही. याउलट असा विश्वास ठेवणारा मनुष्य ख्रिस्ताने दुसऱ्यांदा येण्यासाठी शक्य तितका काळ उशीर करावा अशीच अपेक्षा करतो, जेणेकरून त्याला या जगाचा जास्तीत जास्त उपभोग घेता यावा. परंतु असा विश्वास जो ख्रिस्ताला आपला तारणारा व प्रभू आणि आपले धन आणि आपली आशा व आपला आनंद म्हणून दृढ निश्चयाने धरून ठेवतो तोच हा विश्वास आहे जो आपणाला ख्रिस्ताच्या दुसऱ्यांदा प्रगट होण्याची आतुरतेने वाट पाहण्यास भाग पाडतो आणि हाच विश्वास आपणाला तारतो. म्हणून मी तुम्हाला विनवतो की या जगाकडे आणि तुमच्या पापाकडे आपली पाठ फिरवा, ख्रिस्ताकडे वळा, त्याचा स्वीकार करा, त्याचे स्वागत करा. ख्रिस्ताला केवळ तुमचा आरोग्य विमा म्हणून नव्हे तर तुमचे असे धन आणि मित्र आणि प्रभू म्हणून कवटाळा ज्याच्या प्रगट होण्याची तुम्ही मोठ्या उत्कंठेने वाट पाहत आहात.